ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
एअर कंडिशनरच्या आयातीवर सरकारने मंदी घातली. देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी घेतले पाऊल. सरकारने गुरुवारी रेफ्रिजरंट्सच्या बरोबर एअर कंडिशनरच्या आयातीवर प्रतिबंध लागू केला आहे. देशांतर्गत उत्पादनाला गती देणे आणि गैरआवश्यक सामानाच्या आयातीमध्ये कमी आणण्याच्या हेतूने हे पाऊल उचलले आहे. विदेश व्यापार महानिदेशालयाने एका अधिसूचनेमध्ये सांगितले की रेफ्रिजरंट्ससह एअर कंडिशनरच्या आयातीबाबत धोरणामध्ये बदल केला आहे. या अंतर्गत याला मुक्त श्रेणीतून हटवून प्रतिबंधात्मक सूचीमध्ये घालण्यात आले आहे. सरकार देशांतर्गत उत्पादनाला गती देणे आणि गैरआवश्यक सामानाच्या आयातीमध्ये कमी आणण्यासाठी पावले उचलत आहे. यापूर्वी जूनमध्ये सरकारने कार, बस आणि मोटरसायकलमध्ये वापर होणाऱ्या नव्या न्यूमॅटिक टायरच्या आयातीवर प्रतिबंध लागू केला होता. उल्लेखनीय आहे की देशामध्ये एसीचा बाजार 5 ते 6 अरब डॉलरचा आहे, ज्यामध्ये अधिकतर भाग आयात होतो. एसीसाठी भारत आपल्या गरजेची 28% आयात चीनमधून करतो.